नमस्कार मंडळी. हिंदू नववर्षाच्या या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला आपण हा आज पॉडकास्टचा एपिसोड रिलीज करतोय. त्यामुळे सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या मित्रमंडळींना, सभोवतालच्या सगळ्यांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हा सगळ्यांना अत्यंत आनंदाचं, समाधानाचं, सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्याचं जावो या माझ्यातर्फे तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. अंतरिजा ज्ञानदिवा या आपल्या विवेकी कट्ट्यावरच्या सेगमेंटमध्ये आपण अशा काही आपल्या मित्रांना कट्ट्यावर बोलवत असतो की जे काहीतरी खूप छान काम करत आहेत किंवा खूप काहीतरी वेगळं काम करत आहेत. आणि आजच्या सेगमेंटमध्ये माझी गेले 14-15 वर्षाची मैत्रीण सायली गोडसे, जी छान पण करते आणि वेगळंही काम करते. सायली व्यवसायाने अनुवादक आहे. ती मूळची पत्रकार आहे पण आता ती अनुवादाचं काम मेनली करत असते आणि जवळपास 70 अधिक पुस्तकांचे तिने आजवर अनुवाद केलेले आहेत. अनुवाद हे क्षेत्र काय आहे, त्याच्यामध्ये तरुण लोकांना किती स्कोप आहे आणि फक्त स्कोप म्हणजे त्याच्यामध्ये किती पैसे मिळतात ह्याच्यापेक्षा सुद्धा त्याच्यातून काय प्रकारचा आनंद मिळू शकतो, आपलं आयुष्य जगणं हे किती छान समृद्ध होऊ शकतं आणि का तरुण लोकांनी या क्षेत्राकडे वळायला हवं, या सगळ्या गप्पा मारूया आपण सायली बरोबर. चला मग सुरू करूया गप्पांना.
हॅलो
हॅलो.
हा
सायली, हा बोलूया. हा बरं, तर मी अगदी आता फॉर्मल तुझी थोडीशी स्वागत करतो की विवेकी कट्ट्यावर तुझ्या आजच्या या पॉडकास्टसाठी मी तुझं या फोन कॉलवर स्वागत करतो.
थँक्यू व्हेरी मच.
बर, मी खरं म्हणजे आपण एरवी खूप गप्पा मारत असतो पण मला असं वाटतं की हा जो सेगमेंट आहे ना आमच्या विवेकी कट्ट्याचा, तो यासाठी आहे की आपल्याला ओळखीमध्ये खूप लोक असतात आणि ती खूप काय काय वेगळं वेगळं करत असतात आणि आपल्याला सुद्धा कदाचित बरेच वेळा त्यांची ती नीट ओळख झालेली नसते आणि ते जे काय करत असतात त्याची ओळख थोडीशी इतर लोकांना सुद्धा व्हायला हवी, हाही ह्याच्या मागचा मेन उद्देश आहे. कारण त्याच्यामुळे एक तर काही वेळा एखाद्याचं क्षेत्र कळतं, एखाद्याचा विचार कळतो आणि त्यातून मेन म्हणजे विवेकी कट्टा असल्यामुळे एखाद्याचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कळतो. कारण प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वेगळं असतं आयुष्याकडे.
नक्कीच, अगदी खूपच म्हणजे बरोबर विचार आहे.
तर बेसिकली डायरेक्टली तुझ्या कामाकडेच येऊया कारण ते खूप गंमतशीर आणि खूप वेगळं आहे आणि खूप लोक ते काही करत नाहीत पण ज्यांनी खरं म्हणजे करण्यासारखं खूप आहे त्याच्यामध्ये असं काम आहे.
बरोबर.
पण त्याच्या आधी एक प्रश्न असा होता मला की तू खूप वर्ष पत्रकारिता केलीस, म्हणजे तू केसरी मध्ये होतीस, तू साप्ताहिक सकाळसाठी खूप वर्ष काम केलंस.
हो.
तर हे काम सोडून, पत्रकारिता सोडून अनुवादाकडे वळावं असं तुला का वाटलं?
म्हणजे बरोबर आहे. मला बऱ्याच वेळेला बरेच जण हा प्रश्न विचारतात अनेक की असं एवढं हार्डकोर जर्नलिझम सोडून थोडासा वेगळा ट्रॅक कसा काय पकडलास म्हणून. तर मला फक्त एकच सांगायचं की वन्स अ जर्नलिस्ट इज ऑलवेज अ जर्नलिस्ट. त्यामुळे खरं सांगायचं तर पत्रकारिता कधीच सुटत नाही. एकदा का तुम्ही ते शिकलात, तुम्ही तिथे काम करायला लागलात की तुम्ही आयुष्यभर पत्रकारच असता. फक्त आपण असं म्हणू शकतो की कामाचं स्वरूप थोडं बदललंय. म्हणजे कसं आहे की मी केसरीत होते, साप्ताहिक सकाळमध्ये होते किंवा आकाशवाणीमध्ये होते, तर या तिन्ही ठिकाणी काम करताना ना अनुवाद हा मी करतच होते. म्हणजे पीटीआय UNIच्या बातम्यांचं भाषांतर केल्याशिवाय कुठलाच पेपर किंवा आकाशवाणीचं कुठलंच न्यूज बुलेटिन होऊ शकत नाही. किंवा मोठे आर्टिकल्स लेख होते त्याचा ट्रान्सलेशन अनुवाद करत होते आणि हार्डकोर रिपोर्टिंग मध्ये होते. हा आता फक्त असं झालंय की रिपोर्टिंग बंद झालंय. की त्या मी रोज रोज रिपोर्टिंग करत होते किंवा मुलाखती घेत होते ते कमी झालंय आणि ज्या पूर्णपणे बातम्यांचं ट्रान्सलेशन करायचं त्याच्याऐवजी आता प्रेस रिलीजचं ट्रान्सलेशन असेल किंवा पुस्तकांचा अनुवाद असेल, लेखांचा अनुवाद असेल मासिकांसाठी म्हण किंवा वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेल्या निबंधांचं भाषांतर अनुवाद असेल. तर हे त्यामुळे थोडासा ट्रॅक बदललाय असं म्हणूयात आपण.
बरोबर. पण म्हणजे कितीतरी आता खरं ना खूप मुलं वाचतात आणि आपल्याकडे तर आता ग्लोबल विलेज झाल्यामुळे खूप इकडची तिकडची पुस्तकं आपल्याकडे जातात. त्याच्यामुळे खरं म्हणजे अनुवाद खरं खूप गोष्टींचे व्हायला हवेत.
खरंय,
पण
अगदी
तुला,
बरोबर आहे.
हां पण खूप लोक मुलं एस्पेशली तरुण मुलं जेव्हा करिअरचा विचार करतात तेव्हा ते मला भाषेवर मध्ये काम करायचं आहे
हाँ
असा विचार किंवा त्यात सुद्धा पुढे जाऊन मला अनुवाद या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे असं फारसा विचार करताना वाटत दिसत नाही किंवा,
दिसत नाही, बरोबर आहे, खरंय
तर
खरंय.
तुला काय वाटतं म्हणजे आजच्या या जागतिक युगामध्ये या क्षेत्राला किती स्कोप आहे?
प्रचंड स्कोप आहे. म्हणजे अनुवादाकडे वळावं का, तर हो अवश्य वळावं. आणि जसं म्हणजे आता मी केलं की मी आधी हार्डकोर जर्नलिझम करत होते आणि नंतर अनुवादाकडे, तर तसंही न करता तुमचं तुम्ही सुरुवात सुद्धा या क्षेत्रापासून करू शकता, इतकी त्याच्यामध्ये प्रचंड संधी आहे. म्हणजे आणि ती वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये, म्हणजे पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, नाटकं, नंतर ललित लेख असतील, गाणी, आणि मेन म्हणजे जाहिराती, सिनेमा, म्हणजे मीडिया तर आहेच आहे, पण मालिका असतील, वेब सिरीज असतील, म्हणजे सगळ्याचा अनुवाद होतो. म्हणजे
बराबर.
आता म्हणजे महाराष्ट्रापुरतं जर समजा बोलायचं झालं, तर सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकारनं अनुवादाच्या कामासाठी म्हणून स्वतंत्र भाषा संचलनालय काढलंय,
बर
ते
बर
निर्माण केलंय. हा
ओके.
म्हणजे हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की असा काही विभाग आहे, किंवा हा तर त्यांचा भाषा सल्लागार मंडळ असतो.
बर
आणि तर त्याच्यामध्ये म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्हाला सरकारी नोकरी सुद्धा मिळू शकते ह्या क्षेत्रात करिअर करताना. नंतर म्हणजे हे जे आपण जे बजेट ऐकतो बघतो, तर ते अर्थसंकल्प असेल किंवा कोर्टामध्ये पूर्ण, आता कोर्टाचं कामकाज सुद्धा इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्हीमध्ये होतं, तर ते कायदे म्हणजे हे आपण महाराष्ट्रापुरतं बोलतोय, हे सगळ्याच रिजनल लँग्वेज मध्ये लागू आहे.
बरोबर आहे.
तर कायदेविषयक भाषेमध्ये अनुवादाची खूप गरज असते. म्हणजे त्यामुळे इन शॉर्ट काय म्हणजे कोर्टात खूप गरज असते.
बरोबर.
किंवा म्हणजे हे झालं सरकारी कामाबद्दल. म्हणजे हे नंतर इतर पण बरेच क्षेत्र आहेत, की जसं आता तुझं मेडिकलचं फील्ड आहे, सायन्स टेक्नॉलॉजी आहे, की त्याच्यामध्ये खूप जर्नल्स जे असतात, की ज्याच्यामध्ये इंग्लिश मधनं खूप असं अद्ययावत ज्ञान येत असतं, नवीन नवीन पेपर्स, रिसर्च पेपर्स तयार होत असतात, तर ते आपल्या भाषेत, सोप्या भाषेत, कळेल अशा भाषेत अनुवादाचं खूप मोठं सध्या म्हणजे मार्केट आहे असं म्हणत, किंवा
बरोबर
अर्थविषयक,
बरोबर आहे.
म्हणजे खूप गरज असते लोकांना त्या किचकट भाषेतलं. म्हणजे आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करायची, हे जर तुम्ही खूप क्लिष्ट भाषेत सांगितलं असेल इंग्लिश मध्ये, तर कदाचित कोणी तिकडे वळणार पण नाही. पण ते जर तुम्ही खूप सोप्या भाषेत सांगितलं, तर त्याचा व्यावहारिक जीवनात आपल्याला खूप उपयोग होऊ शकतो, की
बरोबर.
सर्वसामान्यांना कळेल. प्रत्येक जण काही इकॉनॉमिस्ट नसतो, पण तुम्ही जर साध्या सोप्या शब्दात गुंतवणूक कशी करायची हे जर सांगितलं, तर त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे हे सायन्स, टेक्नॉलॉजी, मेडिकल, फायनान्स ह्यातल्या ट्रान्सलेशनला पण प्रचंड मागणी. इन्शुरन्स फॉर दॅट मॅटर, इन्शुरन्सच्या फील्ड मध्ये पण खूप जास्त मागणी आहे असं आहे ह्याला. आणि अजून सगळ्यात महत्व म्हणजे मी ज्याच्यात ना आले ते मीडिया, मग तो प्रिंट मीडिया आहे, रेडिओ, टीव्ही आहे, सगळी म्हणजे साप्ताहिक असेल, मासिक असेल, पिरियॉडिकल्स जी म्हणतो आपण ती सगळी आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे ट्रॅडिशनल आहे, म्हणजे हे मी हार्डकोर जर्नलिझम मध्ये होते तेव्हापासून आम्ही अनुवाद करतोय वगैरे, आणि तो
बरोबर.
आजही सुरू आहे आणि इथून पुढेही सुरू राहील, कारण सगळ्या भाषांमधनं बातम्या येत असतात आणि त्या तुम्हाला तुमचं माध्यम ज्याच्यातनं काम करतं त्या माध्यमातून तुम्हाला त्या द्यायच्या असतात. सो अनुवादाची गरज मीडियामध्ये तर प्रचंड असते.
करेक्ट.
आणि जाहिरात, ऑफकोर्स जाहिरातीच्या फील्ड मध्ये आहे. आणि आता एक नव्याने म्हणजे OTT प्लॅटफॉर्म जे आलेत, वेब सिरीज,
हो.
तर म्हणजे ऍक्च्युली ना आफ्टर कोविड हे जास्त झालंय, की OTT कडे खूप जास्त हे व्ह्युअरशिप वाढली आहे.
बरोबर.
आणि कुठल्या कुठल्या म्हणजे रिजनल तर सोडाच, की म्हणजे हिंदी आणि कन्नड, तमिळ, तेलुगू, बंगाली तर जाऊ देतच, पण कोरियन, जापनीज, चायनीज, जर्मन, पार वेगवेगळ्या भाषांमधले, म्हणजे फक्त इंग्लिश नाही तर अशा अनेक विविध भाषांमधल्या वेब सिरीज येतात. आणि त्याची जर ती वेब सिरीज मधला कंटेंट चांगला असेल आणि ती पॉप्युलर झाली तर ती जशी आजपर्यंत पुस्तकं विविध भाषांमध्ये अनुवाद व्हायची तसे आता वेब सिरीज विविध भाषांमध्ये प्रसारित होतात
खरंय खरंय.
आणि चित्रपट असतात, मालिका असतात फेमस, आणि एक अजूनच एक आम्ही एक नवीन फील्ड येते म्हणजे सबटायटलर्स.
हाँ खरच की हो.
हाँ, आणि म्हणजे त्याचं नावच आहे, म्हणजे आपण जे सबटायटल्स बघतो ना तो पण एक अनुवादच आहे ना,
खरच की
तर
हो.
ती एक सबटायटलर्स म्हणून एक अशी एक वेगळं वेगळं फील्ड निर्माण झालं.
बर
म्हणजे नेटफ्लिक्स म्हण, झी म्हण वगैरे हे असे सबटायटलर अपॉइंट करतात प्रॉपर.
बर
हा म्हणजे खूप मोठं मार्ग, म्हणजे मला काय म्हणायचं की हा अनुवादाचं कसं आहे ना, फिर तुम्ही तुमच्या नेहमीच्या म्हणजे ओरिजिनल प्रोफेशनच्या जोडीलाही ह्याच्यात काम करू शकता,
करा करा.
किंवा फुल फुल टाइम म्हणजे तुमच्या करिअरची सुरुवात सुद्धा ह्यातनं करू शकता.
खरंय खरंय.
प्रचंड स्कोप आहे, खूप जास्त
पण तू
म्हणजे.
मगाशी ना बोलताना म्हणलीस म्युच्युअल फंडच्या वगैरे की तुमच्या भाषेत पण ते सोप्या शब्दांमध्ये लिहायला लागतं,
हो हो
तर मग हे म्हणजे तुला असं वाटतं का की हे मेन तुमच्याकडे कला असायला हवी की फक्त शब्दाला शब्द तुम्हाला डिक्शनरीमधला लिहायचा नाहीये तर तो नीट
हो
गुंतून. हां सो काय लागतं एक्झॅक्टली अनुवादित अनुवादक व्हायचं असेल एखाद्याला.
हाँ बरोबर. तर चांगला प्रश्न म्हणजे हे, कारण नाहीतर खूप मोठे जोक पण होतात
हो
म्हणजे परत
मी गुगल कडून
सांगायचं ना
करून
तर
घेतलं तर काय होतं ते आपण पेपर मध्ये
हो
बघतो आजकाल.
काय.
गुगल कडून समजा अनुवाद करून घेतला मशीन कडून
हाँ हो
तर
हो काही
ती
काही होऊ शकतं. हाँ
करेक्ट करेक्ट.
म्हणजे ते र ला र आणि ट ला ट हे भाषांतर असतं,
बरोबर आहे
भाषांतर ही वेगळी गोष्ट आहे आणि
बरोबर.
अनुवाद ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे अनुवाद ही कला आहे, भाषांतर जे असतं ना म्हणजे गुगल ट्रान्सलेशन जे असतं ते भाषांतर आहे, की तिथे तुमचा फक्त तो एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत येतो, त्याच्यात
बरोबर.
भाव असेलच असं काही नाही, किंवा तो अर्थ असेलच असं नाही, अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो म्हणजे त्याच्यात हे काय. पण अनुवाद ना हे शास्त्र नाही आहे, ती कला आहे
बरोबर आहे.
म्हणजे. हाँ तर त्याच्यामुळे नुसता मजकूर एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत आणायचा नसतो, तर
बरोबर.
हा सगळ्यात म्हणजे त्याच्यातला मोठा फरक आहे. म्हणजे मला विचारशील ना तर सगळ्यात चांगला अनुवाद कुठला, तर तुम्ही म्हणजे ज्या भाषेत, म्हणजे जी मूळ भाषा आहे आणि ज्या भाषेत तुम्ही अनुवाद केला, तर ज्या भाषेत तुम्ही अनुवाद केला आहे ते साहित्य असेल किंवा ती काय तो पिक्चर असेल, ते नाटक असेल, ते तो लेख असेल, जर तुम्ही वाचत असाल, बघत असाल, ऐकत असाल, तर तो तुम्हाला जर असं वाटलं की अरे हा ह्याच भाषेतला आहे,
एक्झॅक्टली
हा म्हणजे असा प्रश्न पडला पाहिजे म्हणजे हे अनुवाद आहे, हे
हां
ट्रान्सलेशन आहे, हे ओरिजिनल इंग्लिश आहे किंवा हे ओरिजिनल स्पॅनिश आहे की जे मराठीत केलं. मग तसं जर तुम्हाला वाटलं तर याचा अर्थ तो म्हणजे माझ्या मते तो 100% अनुवाद यशस्वी झाला,
यस
तो इतकं म्हणजे इतकं ते एकरूप व्हायला पाहिजे असं.
मला ना मैं तू आता थोडस विषयांतर होतंय खरं मैं अनुवादाचं नाही पण याच्यावर ना मला विशाल भारद्वाज आठवला कारण त्याने ऑथेलोचं जे ओंकारा केलंय ना
हो
किंवा हा किंवा मॅकबेथचं मकबूल केलंय किंवा हॅमलेटचं हायदर केलंय तर
बरोबर. हाँ
ओंकारा आपल्या प्युअर उत्तर प्रदेश मधला चित्रपट वाटतो.
खरंय
बिंबवत
खरंय.
कळतं की ते हॅमलेट म्हणजे शेक्सपियरचं आहे हे काहीतरी आणि अगदी सीन टू सीन तसं त्याने घेतलेलं आहे खरं पण तरी तो आपल्या मातीतला वाटतो.
वाटतो बरोबर आहे,
आणि
ही कला आहे
किंवा फुलराणी बघायला गेलं तर म्हणजे पुलंनी केलेलं आणि
खरंय.
पिग्मेलियन किंवा माय फेअर लेडी पासून अगदी आपली वाटणारी फुलराणी की ज्याच्यामध्ये मराठी
अगदी
भाषेतली पण त्यांनी गमती दाखवलेल्या आहेत पण तसं बघायला गेलं तर ते रूपांतर आहे. खरं आहे.
एक्झॅक्टली.
हा
हा म्हणजे भाषांतर आणि अनुवाद रूपांतर ह्याच्यामध्ये असलेला
चला
हा फरक आहे, की
नाही शास्त्र
तुमची
आणि
जी
कला खूप छान मस्त होता. हा 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 खूप छान होता त्याचा.
हो ते अरे खूप महत्वाचं असतं, कारण नाही ना तर मग ते खटकतो,
बरोबर
म्हणजे वाचताना खटकतं, ऐकताना खटकतं, बोलताना. म्हणजे आता अगदी असं ढोबळ उदाहरण द्यायचं झालं ना तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, तर आपण त्यांना मिस्टर प्रेसिडेंट म्हणतो, त्यांना जर आता त्याचा अनुवाद करताना काहीतरी अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय
हो
हे नाही चालणार, मग तुम्ही मिस्टर प्रेसिडेंट वापरा, भले तुम्ही ते मराठीत लिहिताय.
बरोबर
काही गोष्टी आणि कसं असतं ना, शेवटी ते त्यातनं आनंद मिळाला पाहिजे ना. म्हणजे आपण वाचतो कशासाठी, ऐकतो किंवा पिक्चर कशासाठी बघतो, आपण काही तिथे प्रमाण भाषा कायद्याने किंवा कोर्टात काही सिद्ध करत नसतो, तर ते
बरोबर
आपल्याला त्यातनं आनंद घ्यायचा असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की इंग्लिश शब्द वापरायला लागतात किंवा त्या त्या भाषेत, कारण प्रत्येक भाषेचा लहेजा वेगळा असतो आणि तो प्रत्येक भाषेत उतरेलच असं
असं नाही
नसतं,
खरं
त्यामुळे ते जपावं लागतं, म्हणजे खूप
थोडक्यात
काळजी घ्यायला लागते.
थोडक्यात जो अनुवादक ज्याला व्हायचंय त्याला ना भाषेवर प्रेम असायला लागतं प्रायमरीली,
हो
आणि ते आणता येत नाही, ते असंच लागतं आधीपासून.
अगदी बरोबर. आणि म्हणजे कसं असतं ना की त्या, म्हणजे तो फक्त भाषा माहिती असून उपयोग नाही. म्हणजे तुम्ही जर एखादं पुस्तक करत असाल किंवा एखाद्या लेखाचं, तर तो तुम्हाला विषय पण माहिती पाहिजे. म्हणजे नुसतं ते भाषा माहिती, म्हणजे तुम्हाला इंग्लिश पण खूप छान येते आणि तुम्हाला मराठी पण खूप छान येते म्हणजे तुम्ही छान अनुवादक व्हाल असं नाही. तर
बरोबर
तुम्हाला ते संदर्भ माहिती पाहिजे, तुम्हाला ती संस्कृती माहिती पाहिजे.
खरं आहे खरं आहे.
हा, तर मग तुम्ही ते म्हणजे व्यवस्थित चपखल शब्द वापरू शकाल किंवा थोडस तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये कुठंही असं ते खटकणार नाही, परकं वाटणार.
बरोबर बरोबर. पण ना प्रत्येक कलेचं, म्हणजे आता तू हे बोलत होतीस ना, ते मला असं वाटलं की प्रत्येक कलेचं पण असंच आहे, नाही का? की मी असं समजा तबलजी असतील तर समजा शास्त्रीय मैफिलीला वाजवायचं आहे का सुगम संगीताच्या ह्याला वाजवायचं, त्याप्रमाणे त्यांना त्यांचा सगळा ढंग आणि सगळंच बदलायला लागतं, आणि हे ज्याला कळतं तो चांगला
बरोबर,
तबलजी होऊ शकतो.
अगदी अगदी बरोबर,
तर मग
खरं
हा, म्हणजे हे सगळीकडे आहे खरं, नाही का? आणि मग आपल्या
आहे.
आणि या ना या या विवेकी कट्टाच्या या सेगमेंटचा ना ऍक्च्युली हेच डोक्यात असतं की ना सगळीकडे सेम नियम असतात अगं, असं मला नेहमी जाणवतं की तबल्यामध्ये पण अनुवादाचे पण तेच स्वयंपाकाचे नियम असतात, म्हणजे
बरोबर,
हां सो जगातले नियम सेम आहेत, फक्त ते ना त्याचे थोडंसं रूप बदलतात त्याचे आपल्याला ते वेगळे वाटतात. तर ऍक्च्युली
अगदी अगदी बरोबर.
पुढचा प्रश्न तोच आहे की अनुवाद करण्याचे जे काही नियम किंवा पद्धती असतील ना, काहीतरी ना काहीतरी असतीलच त्याच्यामध्ये,
हो हो
तर
हो
त्याचा तुला कधी आयुष्यात जगण्याशी किंवा निसर्ग नियमांशी कधी असं तुला समानता आढळली का, की हे जसं अनुवादात आहे ना तसंच आयुष्यात पण आहे, असं कधी काही असं
हो
वाटलं?
अगदी अगदी, म्हणजे खूप खूप. आता तू बरोबर बोललास की हे म्हणजे सगळीकडे सारखं असतं, तर म्हणजे मला असं वाटतं बरं का की म्हणजे फक्त अनुवादक, म्हणजे मी आता प्रोफेशनल ट्रान्सलेटर म्हणून काम करते. हां, किंवा असे बरेच जण असतात की जे अनुवादाचं काम करतात. हां, तर मला असं वाटतं की आम्ही आमच्यासाठी शब्द हे साधन आहे. म्हणजे आम्ही शब्दांची भाषा वापरतो, पण माझं असं म्हणणं, म्हणजे तू आत्ता जे प्रश्न विचारलास ना की तुम्ही जीवनाशी सांगड घालू शकता का, किंवा ह्या ज्या पद्धती आहेत याचा आपल्या जगण्याशी सांगड घातली तर काही समानता आढळते, तर मला असं वाटतं की आपण प्रत्येक जण अनुवादक असतो, प्रत्येकन प्रत्येक जण. म्हणजे मी ह्याच्यामध्ये फक्त ह्युमन बिंग नाही म्हणत आहे. हा, मी सगळे सगळे म्हणजे ऑल लिव्हिंग थिंग्स असं म्हणते, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ, ते सगळेच्या सगळे अनुवादक असतात. म्हणजे मला असं वाटतं की आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या रूपात तरी अनुवाद करत असतो. म्हणजे कसं आहे की संवाद, म्हणजे जिथं जिथं संवाद आहे, कम्युनिकेशन आहे, तिथं तिथं अनुवाद आहे. अनुवाद म्हणजे काय असतं, आम्ही काय करतो, एका भाषेतलं दुसऱ्या भाषेत मांडतो. बरोबर, एका भाषेतलं दुसऱ्या भाषेत मांडतो. पण मग आता जेव्हा की आपण प्राणी आणि पक्ष्यांशी संवाद साधतो तेव्हा कुठली भाषा असते,
करेक्ट.
तेव्हा तर भाषा नसतेच ना. म्हणजे ती भाषा आपण काय म्हणतो, ही प्राण्यांची भाषा, ही पक्ष्यांची भाषा आहे. पण आपल्याला म्हणजे आपल्या परीने आपण त्याचा अर्थ लावत असतो, अनुवाद करत असतो. म्हणजे ती म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा भावार्थ समजून घेतो आणि त्या परीने त्याचा अर्थ लावतो. म्हणजे आता आपल्या घरातलं कुत्रं मांजर, त्यांचं म्हणणं काय आहे हे
बरोबर.
त्या घरातल्या माणसाला समजतं, किंवा त्या घरातल्या माणसांना काय सांगायचंय हे त्या कुत्रा मांजराला समजतं. कुठली कुठले शब्द वापरतात, कुठली भाषा वापरतात, पण कळतच ना. मग ते, हा, म्हणजे हे त्यांना कळतात आणि हे अनादि काळापासून चालत आलंय, किंवा झाडांशी संवाद असतो, पशु पक्ष्यांचा प्राण्यांचा एकमेकांशी संवाद असतो, म्हणजे प्राण्या प्राण्यांचा एकमेकांशी असतो, पक्षा पक्ष्यांचा एकमेकांशी असतो, त्यांचा माणसांशी असतो, माणसांचा झाडांशी असतो, आणि माणसा माणसांचा एकमेकांशी असतो. तर मला पर्सनली असं वाटतं की मग ते इंट्रा पर्सनल कम्युनिकेशन असो, इंटर पर्सनल असो, ग्रुप डिस्कशन असो किंवा मास कम्युनिकेशन असो, व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे कम्युनिकेशनचे हे कुठलेही प्रकार असले ना, तरी ह्याच्यामध्ये प्रत्येक माणूस हा अनुवाद करतच असतो. अनुवाद म्हणजे काय, एका एका भाषेतलं दुसऱ्या भाषेमध्ये आणणं, एका भाषेतला भाव दुसऱ्या भाषेत आणणं, किंवा एकाला काय म्हणायचंय हे सगळ्या माणसांना कळण्यासाठी त्याचा भाव समजून घेणं. आणि हे म्हणजे मग हा म्हणजे ह्याच्यामध्ये मी तुला आता म्हटलं तसं की आम्ही जे प्रोफेशनल ट्रान्सलेटर आहेत ते आम्ही शब्दांची भाषा वापरतो.
बरोबर.
मग एखादं दुर्दैवाने कोणी असतं ना की ज्यांना दिसत नाही, जे ज्यांना ऐकू येत नाही, बोलता येत नाही, मग ते पण खूप संवाद साधतच असतात ना. मग जिथं जिथं आपण संवाद साधतो तिथं तिथं आपण आपल्या परीने अर्थ लावतो, म्हणजे आपण अनुवादच करत असतो.
वाह.
मला असं वाटतं की म्हणजे एकूणच आयुष्य जगणं किंवा निसर्ग नियम यांची अनुवादाशी अशी सांगड आहे की जर आपण जर एकमेकांशी वागताना प्रत्येकाने जर चांगला अनुवाद केला ना, तर मग म्हणजे दुसऱ्याच्या मन काय भाव भाव काय आहे हे समजून घेतलं ना, तर मग आपोआप संवाद आणि सुसंवाद दोन्ही साधलं जाईल ना. म्हणून म्हणजे मला असं वाटतं की अनुवादाचं फील्ड स्कोप, मग अशी मी तुला सांगितलं की जो करिअर ओरिएंटेड स्कोप, पण तू जो म्हणलंस ना की जीवनाशी सांगड घालता येतं ना, मला असं वाटतं की प्रत्येक जण आपल्या परीने अनुवाद हा करतच असतो.
खरंय, फार भारी होता हा. हे खूप खूप छान होता विचार आग हा. मी मला आय नेव्हर थॉट, कारण आमच्याकडे आता बुबू आहे, पण आय नेव्हर थॉट की ऍक्च्युली वी आर ट्रान्सलेटिंग, वी आर अरे किती छान होता हे.
म्हणजे ही भाषाच आहे ना रे,
खरंय
प्रत्येक वेळेला काय तुम्ही पुस्तक घेऊन
खरंय
किंवा लॅपटॉप वरती टाइप करून भाषांतर करायला पाहिजे असं नाही ना.
खरंय.
जिथे जिथे संवाद आहे,
तिथे
जिथे
तिथे
जिथे कम्युनिकेशन आहे, तिथे तिथे अनुवाद आहेच आहे. आपण अर्थ समजून घेतो म्हणजे काय
खरं, रीडिंग इन बिटवीन द
अनुवादाचं.
लाइन्स म्हणजे असतो, तो अनुवादच झाला खरा. त्याला काय नक्की म्हणायचं हे कळलं पाहिजे समोर
समोरच्याला म्हणून म्हणलं ना, इंट्रा पर्सनल, इंटर पर्सनल,
त्याला.
ग्रुप डिस्कशन, मास कम्युनिकेशन, प्रत्येक
वा
ठिकाणी लागतोच तो अनुवाद.
नाही, एवढ्या भारी लेवलला खरं ना हा हे उत्तर गेलंय, की त्याच्यानंतर ना खूप टेक्निकल प्रश्न विचारायला मला खूप असं जीवावर आलंय, पण तरी ना एक प्रश्न राहतो, एक प्रश्न आहे मनात, म्हणजे की तू आता जवळपास 70 पुस्तकांचा आतापर्यंत अनुवाद झालाय तुझ्याकडनं,
हो.
तर त्याच्यातला एखादा असा अनुभव आहे का गं, म्हणजे स्पेशली ना असं काहीतरी अवघड गेलाच, अवघड म्हणजे की ज्याला हा मग इट वॉज चॅलेंजिंग, म्हणजे असं एखादा अनुभव सांगू शकशील का?
चॅलेंजिंग मी खरं सांगू का, मी आता वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं केली, म्हणजे सुदैवाने मला खूप लहान मुलांची करायला मिळाली. म्हणजे प्रथम
प्रथम
साठी
बुक
मी
ते
खूप
हो.
लहान मुलांची पुस्तकं केली, नंतर मिल्स अँड बून साठी टोटली वेगळं, म्हणजे एकदम लव्ह स्टोरी. त्याच्यानंतर रामायण, रामायणासारखं एकदम अध्यात्मावर केलं, स्वामी विवेकानंदांचं चरित्र केलं आणि त्याच वेळेला मग लास्ट माईल, एंड गेम, फिक्स सारख्या क्राईम थ्रिलर केल्या आणि बरीचशी अशी सेल्फ हेल्पची पण पुस्तकं केली. आणि त्याच वेळेला हा मीरा बोरवणकर असतील किंवा मिलिंद गुंजाळ, सिद्धार्थ शिरोळे यांची अशी थोडीशी चरित्रात्मक पुस्तकं केली. मी खूप खूप व्हरायटी केली आणि मला असं वाटतं प्रत्येक पुस्तक हे त्या ह्याच्यामध्ये चॅलेंज होतं की म्हणजे आता अगदी सांगतो की मिल्स अँड बूनचं समजा आपण उदाहरण घेतलं तर ते ती संस्कृती, म्हणजे ज्या पद्धतीने मिल्स अँड बून इंग्लिश मध्ये लिहिलेले असतात तसंच्या तसं मराठीत नाहीच लिहू शकत.
बरोबर आहे.
म्हणजे जरी प्रेमकथा सगळ्यांच्या आवडीचा विषय असला आणि प्रेम हे सगळीकडे सारखं असलं तरी संस्कृतीमध्ये इतका फरक आहे
बरोबर आहे.
तो इंग्लिश मधला श्रृंगार मराठीत नाहीच लिहू शकत. म्हणजे ते म्हणजे ती म्हणजे आपली जी मराठी संस्कृती आहे ती आपल्या वाचकालाही ती अनुमती देत नाही आणि अनुवादकालाही नाही,
बरोबर आहे.
त्यामुळे मग ते पण कुठं आशयाला धक्का लागता येणार नाही. तर ते इटसेल्फ स्वतःमध्ये एक चॅलेंज होतं
बरोबर आहे.
की ते पोचलं पण पाहिजे पण त्याचा अडथळा वाटणार नाही असं म्हणजे ते एक होतं. लहान मुलांची पुस्तकं दिसताना खूप सोपी दिसतात आणि पण ती करायला सगळ्यात जास्त अवघड असतात. कारण आपल्याला असं वाटतं कारण हे काय आहे म्हणजे 15-16 पानांचंच पुस्तक आहे पण यू डोंट बिलीव्ह ती पुस्तकं करायला सगळ्यात जास्त वेळ लागतो. कारण त्या पुस्तकांवरती एवढं काम करायला लागतं इतकं सोपं आणि खरं सांगायचं तर सोपं लिहिणं सगळ्यात अवघड असतं.
खरं
त्यामुळे जितकं म्हणजे इतकं सोपं इतकं बरं त्याच्यामध्ये वाचन पातळी असतात म्हणजे आपलं वय आणि त्या 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाचं वय त्याचा अनुभव ह्याचा विचार करून शब्द मांडणं आणि ते त्याला कळतील म्हणजे ते इटसेल्फ स्वतःमध्ये एक वेगळं चॅलेंज असतं. तर रामायणात किंवा स्वामी विवेकानंदांचं केलं तर ती एक वेगळीच भाषा ते एक वेगळीच उंची असते त्याची अध्यात्म किंवा याची
बरोबर
नंतर. हा तर त्यामुळे हे म्हणजे प्रत्येक पुस्तक मी म्हणशील तसं खूप चॅलेंजिंग असतंच ना. तर काही काही हे होतं की एक कबीर इन कॉर्पोरेट्स म्हणून मी एक मेहतांचं सेल्फ हेल्पचंच पुस्तक होतं पण त्यांची भाषा जी होती ती अशी प्रॉपर म्हणजे अवघड होती की ती खूप सोपी करून घेणं हे एक चॅलेंज होतं. अजून एक छान आणि वेगळा अनुभव म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक आहेत संदीप वासलेकर सर म्हणून.
बर हो नक्कीच
तर हा मला लकीली त्यांच्या पुस्तकासाठी 2 एसेचं ट्रान्सलेशन करायची अनुवाद करायची संधी मिळाली. तर
बर
तो म्हणजे इतक्या मोठ्या माणसाचं काम करायला मिळणं आणि तेव्हा तर ते काम करताना तो एक खूप वेगळा अनुभव होता आणि म्हणजे ते खूप चॅलेंजिंग होतं की त्या म्हणजे त्यांना किंवा मीरा बोरवणकर असतील मिलिंद गुंजाळ असतील की इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वांशी असोसिएट होत असताना आपण त्यांच्या लेखाचं त्यांच्या पुस्तकाचं जेव्हा अनुवाद करतो तेव्हा तो म्हणजे त्यांना म्हणजे बाकीच्यांना आवडणं नंतरची गोष्ट आहे आधी त्यांना आवडलं
खरे 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 खरे
त्यामुळे तर ते खूप चॅलेंजिंग होतं आणि खूप मजा येते हे काम करताना. त्यामुळे
वाह वाह मस्त
आणि क्राईम थ्रिलर असतात त्याचा एक वेगळाच वाचक वर्ग असतो
हो
आणि त्याचा एक वेगळाच की म्हणजे तो म्हणजे मला असं बरं वाटतं हे करताना की मी त्या ज्या 2-3 कादंबऱ्या केल्या त्याचे मला बऱ्याच ह्यांनी असे इव्ह दिले की आम्ही मग असं म्हणलं तसं की आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही अनुवाद वाचतो असं किंवा असं वाटतं की कधी एकदा हे संपवतं पुढे काय पुढे काय पुढे काय होतं. तर हे खूप चॅलेंज असतं ते टिकवणं म्हणजे तो जॉनर टिकवून ठेवायचा
हाँ
आणि अनुवाद करायचा. हा मजा येते करताना आणि हा
बेस्ट 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 खरं ना माझ्या मला असं वाटलं की नुसता अनुवाद हा एक टॉपिक घेऊन खरं गप्पा तुझ्याशी मारायचं होते आज, पण खरं प्रत्येक पुस्तक किंवा अजून वेगवेगळे अनुभव किंवा त्याच्यातले ह्याच्यावर खरे वेगवेगळी पॉडकास्ट होतील असं मला वाटतंय. म्हणजे आज खरं म्हणजे हा हे पॉडकास्ट आपण गुढीपाडव्याला रिलीज करणार आहोत. सो
वा एकदम
हा
मुहूर्त नवीन
एकदम
वर्षाचा
तो
म्हणून
नवीन वर्षाचा एक खूप छान तुला आणि तुझ्या कुटुंबियांना सगळ्यांना शुभेच्छा एक तर,
खूप
आणि
खूप
अजून
धन्यवाद.
अशा शुभेच्छा की तू आत्ता तर 70 झाली आहेत पण या येणाऱ्या वर्षामध्ये सेंचुरी नाही अगदी डबल सेंचुरी तुझ्याकडनं पुरी हो अनुवादाची.
थँक यू व्हेरी मच.
आणि या वर्षातच आपण बहुतेक अजून जास्ती वेळा आपण बोलूया, कारण मला असं वाटलं आता तुझं ऐकल्यानंतर की हे क्षेत्र आणि त्याच्याबद्दलचा वेगवेगळा अनुभव त्याच्यातले वेगवेगळे किस्से तेवढे लोकांपर्यंत पोहोचतील तेवढी
हो
जास्तीत
नक्की
जास्त लोक या क्षेत्राकडे वळतील आणि ती वळायला हवीत
खरं
खरं म्हणजे खूप.
हो खरं अगदी. आणि म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं करिअरच्या संधी आहेच आहेत पण ह्यातनं जो आनंद मिळतो जे शिकायला मिळतं ते खूप छान आहे.
खरंय म्हणजे
खूप
तू
गोष्टी
आत्ता सांग
नव्याने माहिती होतात.
खरंय तू आता सांगत होतीस तर मला अगदी असं वाटलं की जसा एखादा ऍक्टर एखाद्या कॅरेक्टर मध्ये शिरतो आणि तो परकाया प्रवेश असतो ना, तसंच आय थिंक आता मिलिंद गुंजाळ किंवा मीरा बोरवणकर या मोठ्या लोकांचं करताना तुम्हाला त्यांच्या ह्याच्यात शिरायला लागत असेल मनात की त्यांना काय नक्की म्हणायचं आहे
अगदी अगदी नक्कीच
आणि किती छान आहे हा अनुभव. म्हणजे स्वतःला समृद्ध करणार असा किती आहे ना, म्हणजे त्याच्यातून
प्रश्नच नाही.
हा म्हणजे अर्निंग आणि या
आपल्याला
सगळ्या गोष्टी
अशा
तर आहेतच.
मोठ्या व्यक्तिमत्वांची इतकी खऱ्या अर्थाने ओळख होते असं मला वाटतं.
खरं आहे, खरं आहे.
म्हणजे आपण त्यांना सार्वजनिक जीवनात जे बघत असतो
हो
त्याच्याही पेक्षा वेगळ्या, म्हणजे खरं माणूस कसा घडलाय तो हे
बरं.
आपल्याला खूप जवळनं बघायला मिळतं याच्यातनं.
आणि तो व्यवसाय चांगला ना जो तुम्हाला समृद्ध करतो. पैसे हा तर कौण मुद्दा आहे, पण जो तुम्हाला
नक्कीच
ऍज अ व्यक्ती म्हणून समृद्ध करतो ना, तो व्यवसाय जास्ती चांगला असं मला नेहमी वाटतं.
खूप खूप महत्वाचं आहे, अगदी महत्वाचं आहे.
सायली, एक एरवी सुद्धा खूप तुझ्याशी गप्पा मारताना मजा येते. आणि आता विवेकी कटण्यासाठी आजच्या या थोड्याशा, इनफॅक्ट आपल्या आपण खूप असं कंट्रोल्ड, म्हणजे हे 15 मिनिटं 20 मिनिटाच्या आहेत, अशा कंट्रोल गप्पा मारताना पण तेवढीच मजा आली. पण माझ्या मते, मी म्हटलं तसं, की हा फक्त सीझन 1 होता तुझ्याशी गप्पांचा, आणि असे
अच्छा
7, 8, 10 सीझन्स या गप्पांचे येतील अशी आशा आहे.
आयुष
आणि आणि पुन्हा पुन्हा भेट पुन्हा पुन्हा भेटायचंय म्हणून आता थांबूया.
यस नक्की. थँक्यू व्हेरी मच अमित, मला पण खूप मजा आली
एकदम
आता
एकदम
शेअर करताना, खूपच
ग्रेट.
मस्त.
चल
यस
चलो, बाय बाय, टाटा,
चलो बाय. थँक्यू
वेलकम, बाय.
बाय.